कॅमेरा
Action. नमस्कार, राम राम, चांग भलो. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर. मला लहान मुलांची खूप सवय होती, कारण मी जसं म्हटलं मोठी फॅमिली, त्यामुळे मी साधारण 10 वर्षाचा असल्यापासून मी मुलं कडेवर घेतोय, मी त्यांचे लंगोट बदलतोय, डायपर बदलतोय, कारण प्रत्येक वेळेला कुठल्या तरी मावस बहिणीला मूल झालंय, कुठल्या तरी याला मूल झालंय, त्याला मूल झालंय, भाचे अमुक तमुक. सो मी मुलं खूप इझिली हँडल करू शकतो, म्हणजे मला सेटवर सुद्धा, तू तिथे मीच्या सेटवर किंवा तुकारामच्या सेटवर, मी मुलं हँडल जी करतो ते बघून बायका कलाकार पण मला म्हणतात की अरे तुला फार जमलं.
आय फील नेहा, यू आर सो लकी. आता कारण तू एवढा बिझी असतोस, तर इतकं बिझी माणूस मुलांना खरंच तेवढा वेळ देऊ शकतो का? आणि कधी असं होतं का की त्यांचे शाळेचे फंक्शन्स तू मिस करतो? कधी तुला त्यांची खूप कळकळून आठवण आली असं कधी झालंय का?
हो येते, कारण शाळेचे फंक्शन्स मी शक्यतो नाही मिस करत. बरेचदा आय ट्राय टू मेक इट, यु नो, पण होतात, म्हणजे कधी कधी होतात, कारण हल्ली शाळेत फंक्शन्स पण एवढे असतात, खूप असतात, पण सगळंच जमत नाही. त्यामुळे माझ्या मुलांना मोठं करण्याचं आणि त्यांच्यावर प्रमुख संस्कार करण्याचं काम माझी बायकोच करते, बिकॉज शी इज विथ देम ऑल द टाइम. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचे सगळे नखरे सहन करणं, त्यांचे टँट्रम्स अमुक तमुक. माझी मुलगी खूप शहाणी आहे, पण माझा मुलगा भयंकर प्रात्यय आहे,
जहांगीर.
बट एक गोष्ट आहे जी मी त्यांच्यासाठी नेहमी करतोच, म्हणजे मुंबईत असतो, घरी असतो तेव्हा मी रोज रात्री त्यांना एक गोष्ट सांगतो.
वा,
त्याच्यात माझ्या मुलीच्या डिमांड्स आहेत. म्हणजे ती मला मध्यंतरी तिचं असं होतं, बरं आज तुम्हाला गोष्ट सांग आणि त्याच्यात एक मुंगी पाहिजे, एक कोल्हा पाहिजे आणि एक वाघ पाहिजे. बरं त्यात ह्या गोष्टीचा ट्रॅक त्या गोष्टीत नाव बदलून केलं तरी पकडायची नाही. नाही, परवा तू हेच सांगितलेलीस पण तेव्हा लोक वेगळे, मला नवीन गोष्ट सांग. सो तिच्यामुळे मी खूप लहान मुलांच्या गोष्टी वाचू लागलो, हे करू लागलो. आता ती थोडी मोठी झाली तर तिला वाचता येतं, त्यामुळे आता ती स्टोरी बुक स्वतः वाचते, बट स्टील ती रात्री झोपताना मला आजही नेहमी सांगते की बाबा गोष्ट सांगा. तू
मला सांग की झेंडा ही फिल्म अर्थात कोणीच विसरू शकत नाही, कारण एक तर फिल्म इतकी कमालीची आणि एक वेगळंच फेम मला वाटतं त्या फिल्ममुळे, यु नो, मिळालं. सो मला सांग की त्याच्या काय वेग मेमरीज, कुठला एखादा किस्सा आम्हाला सांगू इच्छितोस?
मला आय फील व्हेरी लकी की माझं झेंडामध्ये कास्टिंग झालं. झेंडा करेपर्यंत आय वॉज डुईंग स्मॉल स्मॉल रोल्स. झेंडाच्या मला अजून आठवते, सचिन दरेकर जो रायटर आहे झेंडाचा, त्याचा मला फोन आला की अवधूत गुप्त एक फिल्म बनवतोय आणि तुला कास्ट करायचं त्याला. आणि अवधूतने मला तो नरेशन दिलं झेंडाचं आणि हा रोल तू करतोय असं सांगितलं. आय वॉज लाईक आर यू सिरियस, कारण हा 4 हिरोंपैकी एका हिरोचा रोल आहे हा. सो झेंडा वॉज अ फिल्म विच गॉट मी फ्रॉम दॅट सपोर्टिंग कास्ट रोल इन टू द मेन रोल. आणि हा जो विश्वास अवधूतने दाखवला ना, याच्यासाठी आय विल बी इंडेटेड टू हिम फॉर माय लाईफ. कारण तुम्हाला लाख वाटत असतं की आपल्याला हिरो व्हायचंय, पण तुमच्यावर विश्वास दाखवणारा दिग्दर्शक किंवा निर्माता जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हिरो होऊ शकत नाही. सो तो विश्वास अवधूतने आमच्या सगळ्यांवर दाखवला, म्हणजे मी, संतोष, सिद्धार्थ आणि सचित, आणि आम्हाला चौघांना त्यांनी हिरो बनवलं. तुम्हाला लाख वाटत असतं की आपल्याला हिरो व्हायचंय, पण तुमच्यावर विश्वास दाखवणारा दिग्दर्शक किंवा निर्माता जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हिरो होऊ शकत नाही. सो तो विश्वास अवधूतने आमच्या सगळ्यांवर दाखवला, म्हणजे मी, संतोष, सिद्धार्थ आणि सचित, आणि आम्हाला चौघांना त्यांनी हिरो बनवलं. आणि माझा ट्रॅक खूप सेपरेट त्याच्यात, ते सगळे शहरात आहेत आणि मी कोल्हापुरात आहे. अवधूतने मला पहिलंच असं सांगितलं की ग्रामीण बोली म्हणून जे आपल्याकडे जे बोललं जातं ती कोल्हापुरी बोली नाही आहे, ती तुला शिकावी लागेल. मग त्याने मला एक आम्ही कोल्हापुरी नावाची एक सीडी दिली, जी मी ऑन द लूप तेव्हा ऐकायचो. आणि झेंडामध्ये मी जो काही थोडाफार ऍक्सेंट पकडू शकलोय तो अवधूतमुळे आणि त्या सीडीमुळे. नंतर शूटिंग करताना माझं असं झालं होतं की मी घरी फोन केला तरी मी नेहा बरोबर बोलताना नाही काय म्हणतो ऐक ना, ती म्हणे माझ्याशी बोलताना नॉर्मल बोल, तर ते इतकं चढलं होतं तोंडावर. 93.5